योएल अध्याय 3 पहा, त्या समयी मी यहूदा व यरुशलेम यांचा बंदिवास फिरवीन, तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट परमेश्वर न्याय करीतो ह्या नावाच्या खोऱ्यात आणीन, आणि माझे लोक माझे वतन इस्रायल यास त्यांनी राष्ट्रात विखरून माझा देश वाटून घेतला, म्हणून तेथे त्याजवर दावा मांडीन। त्यांनी माझे लोक पणास लाविले, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली, द्राक्षारस प्यावयासाठी त्यांनी मुलगी विकली। सोर सिदोन व पलेशेथाचे सर्व प्रदेश हो, तुम्ही माझे काय करणार? मी केलेल्याचा बदला देता काय? अथवा मजला काही करिता काय? मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन, कारण तुम्ही माझे सोने रूपे हरण केले आहे। तुम्ही माझी उत्तम रत्ने आपल्या देवळात नेली आहेत। यहूदा व यरुशलेम यातील लोकास त्यांच्या देशातून काढून दूर न्यावे, म्हणून तुम्ही त्यास ग्रीस येथील लोकास विकले। पहा, जेथे तुम्ही त्यास विकून पाठविले तेथून त्यांची उठावणी करून त्यास मी आणीन, आणि तुमची कृती तुमच्या माथी मारीन, आणि तुमचे पुत्र व कन्या यास विकून यहूद्यांच्या हाती देईन, आणि ते त्यास दूरच्या राष्ट्रास म्हणजे शबाई लोकास विकतील, असे परमेश्वराने म्हटले आहे। राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा, यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा, सर्व लढवय्यांना एकवट होऊ द्या आणि त्यास चाल करू द्या। तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा। मी वीर आहे असे अशक्तही म्हणू। सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करून या व एकत्र जमा। हे परमेश्वरा, तुझे वीर तेथे आण। राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोऱ्यात येवोत, तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे। वेळा चालवा, पीक तयार आहे, या चला उतरा। द्राक्षांचा घाणा भरला आहे, कुंडे भरून वाहत आहेत, कारण लोकांची दुष्टाई फार आहे। लोकांच्या झुंडी निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या झुंडी आहेत, कारण निर्णयाच्या खोऱ्यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे। सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशावयाचे थांबतात। परमेश्वर सियोनेतून गर्जना करीतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवितो। आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्रायल लोकांचा दुर्ग आहे। सियोनेवर माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हास कळेल। तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल, यापुढे परके त्यातून येणार जाणार नाहीत। त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यावरून दूध वाहील व यहुदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील. परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल, तो शिट्टिमाच्या खोऱ्यास पाणी पुरविल. मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहुदाच्या वंशजांवर बलात्कार केला. यहुदा तर सर्वकाळ वसेल, यरुशलेम पिढ्यानपिढ्या राहील. त्यांचे पाडलेले रक्त मी निर्दोष ठरवीन, ते पूर्वी निर्दोष ठरविले नव्हते, कारण परमेश्वर सियोनात वस्ती करितो.